राम आणि मरा या दोन शब्दात मृत्युंजय पूर्णतः समावलेला भासतो.